chinimandi.com podcast.
उत्तर प्रदेशातील खासगी साखर कारखाने आर्थिक संकटात. उत्तर प्रदेशामध्ये ऊस थकबाकी अजूनही प्रलंबित आहे आणि साखर कारखाने आर्थिक संकटामुळे थकबाकी भागवण्यात अपयशी आहेत. साखर निर्यात, अतिरिक्त साखर साठा, अनुदान आणि यूपी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांना विकण्यात आलेल्या विजेचे जवळपास 3,500 करोड रुपये भागवणे अजूनही बाकी आहे, ज्यामुळे खासगी साखर कारखाने आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यूपी शुगर मिल्स असोसिएशनच्या सदस्यांनुसार गेल्या 2 वर्षांपासून हे देय बाकी आहे. सध्या राज्यामध्ये 119 कार्यात्मक साखर कारखाने आहेत, ज्यापैकी 92 खासगी, 24 सहकारी आणि 3 कारखाने राज्य सरकारच्या स्वामित्ववाले आहेत. यूपीएसएमच्या महासचिव दीपक गुप्ता यांनी सांगितले की आम्ही नियमितपणे केंद्र आणि राज्य सरकारकडून थकबाकी भागवण्यात गती आणण्याचा आग्रह करत आहोत, पण आतापर्यंत काही झालेलं नाही. बंदरापासून राज्यात दूर अंतरावर असूनही यूपीतील साखर कारखान्यांनी केंद्राच्या निर्यात उद्देश पूर्ण करण्यासाठी योगदान दिले. ऊस आणि साखर उद्योग प्रमुख संजय आर भूसरेड्डी म्हणाले, सरकार याबाबत सर्वात चांगले पाऊल उचलत आहे, तसेच सर्व शेतकरी आणि कारखानदार यांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे. ते म्हणाले, कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे यावर्षी देशामध्ये आर्थिक गतिरोध निर्माण झाला, पण कारखान्यांच्या थकबाकीचा मुद्दा लवकरच निपटवण्यात येईल.